नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. पीएम किसान सन्मान निधीचा 32वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी. उद्या जागतिक योग दिवस. कोलकाता इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम. नीट फेअर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर एनटीएकडून देशभरात मॉक ड्रिल. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसराचा 6 महिन्यात विकास. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील निर्दोष. आणि छत्रपती संभाजीनगरचे 5 तरुण गणपतीपुळे इथल्या समुद्रात बुडाले. परभणीत मंदिर कोसळून 4 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. यावेळी राज्यातील 90,85,000 शेतकरी कुटुंबाच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मुंबईत दिली. ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्र शासनानं शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी आर्थिक मदत 3 समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होत आहे. निरोगी जीवनासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळं पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमानंतर प्रसारित होणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्यानं छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं उद्या 7:00 महानगरपालिकेच्या गरवारे क्रीडा संकुल इथं योग दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. नीट यूजी 2026 फेअर परीक्षा उद्या होणार आहे. या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून आज राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल घेतली. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दुपारी 2 ते 5:15 दरम्यान ही परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा परिसर शासनाच्या 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. ते आज कोल्हापूर इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते. 7व्या शतकातील या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संवर्धन करून हा परिसर पुढील 6 महिन्याच्या आत विकसित करण्यात येणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. ते म्हणाले,
ये मंदिर के पुनर्निर्माण के अंदर पुरातत्व विभाग के साथ चर्चा कर आसपास के 41 छोटे बड़े मंदिरों का संरक्षण करते हुए ये निर्माण कार्य शुरू होने वाला है. आउटडोर गैलरी, हेरिटेज वॉल, लाइट एंड साउंड शो, अन्न छत्र और हेरिटेज कोर्टयार्ड समेत ये मंदिर एक पूर्ण यात्रा धाम के रूप में 6 माह के अंदर ही परिवर्तित हो जाए.
येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाने 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नामंदर यांनी दिला आणि आरोपीची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले 5 युवक रत्नागिरीतल्या गणपतीपुळे इथल्या समुद्रात बुडाल्याची घटना आज घडली. पैठण तालुक्यातील बिडकीन इथले 19 पर्यटक गणपतीपुळे इथं आले होते. त्यापैकी 8 जण आज सकाळी समुद्रात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं ते 8 बुडाले. त्यापैकी 3 वाचवण्यात यश आलं, मात्र 5 जण अद्यापही बेपत्ता आहेत. हे सर्व युवक 19 ते 22 वर्ष वयोगटातले असून आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने आणि यश कांबळे अशी या 5 जणांची नावं आहेत. या सर्वांचा शोध सुरू असल्याचं रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितलं आहे. परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील येशवाडी इथल्या त्रिमूर्ती हनुमान मंदिरातील सभामंडप कोसळला असून या अपघातात 4 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. आज शनिवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली असताना या निर्माणाधीन मंदिराचा सभामंडप कोसळल्याचं वृत्त आहे. नागरिकांच्या मदतीनं जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्कारांचे वितरण आज करण्यात येत आहे. मसापच्या डॉ ना गो नांदापूरकर सभागृहात हा सोहळा होत आहे. डॉ साहेबराव खंदारे यांना नरेंद्र मोहरी वाङ्मय पुरस्कार, डॉ अनुराग लवेकर यांना नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, डॉ शिव कदम यांना म भी चिटणीस वाङ्मय पुरस्कार, तर क्षितिज देसाई यांना बी रघुनाथ वाङ्मय पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेचे अपहरण करून तिला काठ्यांनी बेदम मारहाण करत रात्रभर एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. परभणी शहरात आज दहशतवाद विरोधी पथकानं 15 ठिकाणी धाडी टाकल्या. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. यावेळी बाहेरील जिल्ह्यातील तपास अधिकारी मोठ्या संख्येनं दाखल झाल्यानं या परिसराला छावणीचं स्वरूप आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील नोकर भरती प्रकरणी उद्भवलेला पेच दूर करण्यासाठी येत्या सोमवारी 22 जून रोजी कृषी आणि महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली. प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्याबाबत 3 सप्टेंबर 2025 रोजी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीच्या अनुषंगानं समिती गठीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन करण्यात आलं होतं. या समितीनं आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. क्रिकेट. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला 3रा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं लक्ष ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 4 षटकात 37 धावा झाल्या होत्या. हवामान. येत्या 48 तासात विदर्भ तसंच उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. PM किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी. उद्या जागतिक योग दिवस, कोलकाता इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर NTA देशभरात मॉक ड्रिल. आणि छत्रपती संभाजीनगरचे 5 तरुण गणपतीपुळेच्या समुद्रात बुडाले. परभणीत मंदिर कोसळून 4 भाविकांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.